नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूया काही ठळक घडामोडी। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल लोकसभेत मांडण्यात आलेल्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर देत आहेत। संसदेत प्रथमच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सलग तिसऱ्यांदा मतदारांनी संधी दिली असून सबका साथ सबका विकास हेच आपल्या सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले। प्रधानमंत्र्यांचं भाषण चालू असताना मणिपूर मुद्द्यावर सरकारविरोधी घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं। शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं। राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर विधानसभेत उत्तर देताना ते बोलत होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा 65 वर्ष वयापर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभारदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानानं विधानसभेत मंजूर झाला। सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भातला ठराव मांडला। विरोधकांची बाजू ऐकून घ्यावी असा आग्रह विरोधी पक्षांनी केला, मात्र अशा प्रकारच्या ठरावावर कधीही चर्चा होत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। भाजपचे उमेदवार पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांनी आज अर्ज भरला। राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे तर शिवसेनेकडून कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी अर्ज भरला। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला। केंद्रीय अन्वेषण संस्थेनं मुंबईतल्या पारपत्र सेवा केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून 1,59,00,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे। संस्थेने पारपत्र सेवा केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकले होते। या कारवाईत रोख रकमेसह काही कागदपत्र तसंच अन्य पुरावे जप्त करण्यात आले आहेत। पुणे शहरात डहाणूकर कॉलनी इथं आज एका झिका रुग्णाची नोंद झाली, त्यामुळे पुण्यात झिका रुग्णांची एकूण संख्या 7 झाली आहे। यात 5 महिला तर 2 पुरुषांचा समावेश आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 35 अंकांची घसरण झाली आणि तो 79,441 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 18 अंकांची घसरण नोंदवत 24,124 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।